नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. चालू आर्थिक वर्षात भारताच्या सकल घरगुती उत्पादनाचा वृद्धीदर 7% राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF कायम ठेवला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसंदर्भातला आपला ताजा अहवाल IMF प्रसिद्ध केला असून पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर 6.5% राहील असा अंदाजही त्यात वर्तवला आहे. शीख समुदायाचं पवित्र स्थळ असलेल्या श्री कर्तारपूर साहिबला जाणाऱ्या मार्गासंबंधीच्या भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या कराराला 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शीख समुदायाला आपल्या पवित्र स्थळाला भेटी देता याव्यात यासाठी केंद्र सरकारचे सतत प्रयत्न सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. स्वतंत्र भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावणारे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं देशभरात 2024 ते 2026 अशी 2 वर्ष विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज ही माहिती दिली. केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी यांनी या जागेवरून खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याच्या कालच्या पहिल्या दिवशी राज्यातून 57 उमेदवारांचे 58 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. बीड जिल्ह्यात काल 483 अर्जांची विक्री झाली तर 3 अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. लातूर जिल्ह्यात अहमदपूरमधून 5 अपक्ष उमेदवारांनी काल अर्ज भरले. परभणी तसंच जिंतूर विधानसभा मतदारसंघात काल पहिल्याच दिवशी प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं. पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना जिल्ह्यात काल 2 जणांचे एकूण 3 अर्ज दाखल झाले. घनसावंगी मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवाजीराव चौथे यांनी 2 तर जालना विधानसभा मतदारसंघासाठी मिलिंद बोर्डे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला. अवैधरित्या उत्पादित होणारी गावठी दारू तसंच बनावट आणि परराज्यातून कर बुडवून येणाऱ्या देशी आणि विदेशी दारूविरुद्ध पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग आता संयुक्तपणे कारवाई करणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी नांदेड इथं आढावा बैठक घेतली त्यानंतर ही माहिती दिली. परराज्यातून अवैधपणे दारू राज्यात येऊ नये यासाठी तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमांवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे 4 संयुक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. लातूर जिल्हा प्रशासनातर्फे आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. या अंतर्गत लातूर पोलिसांनी औसा तालुक्यात एकावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला असून 15 जणांवर अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. फेक स्पीच तसंच समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणीही 5 गुन्हे दाखल झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातल्या रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात अवैधपणे राहणाऱ्या 10 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. काल एका गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासातून या नागरिकांबाबत ही माहिती मिळाली. या व्यक्तींकडे आधार कार्ड, मतदार पत्र आणि पॅन कार्ड सुद्धा आढळलं. या 10 आरोपींना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे. शासनानं ठरवून दिलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडं आकारणाऱ्या खासगी बस सेवांच्या विरोधातल्या तक्रारी स्वीकारण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयानं सुरू केली आहे. येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत या तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. अशा तक्रारी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपलं नाव आणि बस सेवेच्या तिकिटाचं छायाचित्र 82 75 33 01 01 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावं असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयानं केलं आहे. मुख्याध्यापक संघाचं 61वं राज्यस्तरीय अधिवेशन 28 आणि 29 डिसेंबरला लातूरला होणार आहे. अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या लातूरमध्ये झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. भारत आणि जर्मनी यांच्यातल्या हॉकी मालिकेतला पहिला सामना आज नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद मैदानावर होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 10 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा दिल्लीत होत असल्यानं ही मालिका विशेष आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जर्मनीविरुद्ध 2 सामने खेळणार आहे. हॉकी इंडियानं डिजिटल तिकीट प्रणालीद्वारे प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.